श्लोक आहे या श्लोकात तुलना या अध्यायातल्या नव्या श्लोकाशी केली जाते. कारण नव्या श्लोकामध्ये सत्वम सुखे संजय रज कर्म आणि भारत ज्ञान मावृत्त तू तमाह प्रमादे संजय केवळ असं भगवंत म्हणाले. त्रिगुणांचे दोष त्या ठिकाणी दाखवलेले होते. सत्वगुण हा सुख देऊन बांधतो, सुखाच्या प्रवृत्तीमध्ये बांधून ठेवतो आणि रजोगुण हा कर्मामध्ये बांधून ठेवतो, आसक्त करतो. ज्ञान मावृत्त तू तमाह प्रमादे संजय असतो आणि ज्ञानाला आवरण घालून समोर हा प्रमाद करायला लावतो. सत्वगुण हा सुखाच्या ठिकाणी आसक्ती निर्माण करतो. अशा प्रकारे त्यावेळेला सत्व रज आणि तम या प्रत्येक गुणांचा काहीतरी दोष भगवंतांनी दाखवला. तिथून ही चर्चा मुळात सुरू झाली. या ठिकाणी मात्र सत्वगुण सुखाच्या ठिकाणी आसक्त करतो असा अधिक सांगितलेला असलं तरी देखील तत्वामुळे ज्ञान देखील निर्माण होतं असं सांगितलं. सत्व हा सुखाच्या ठिकाणी आसक्त करतो. सुखाची स्पृहा सत्वगुणावर वाढते. सत्वगुणाचं जे जीवन असतं त्या जीवनामध्ये अत्यंत निर्मळ ज्ञानदायी प्रकाश टाकणारं जीवनावर असा सत्वगुण असल्यावर सत्वगुणाचं फार मोठं सुख प्राप्त होतं. सात्विक जर आजार असेल, माणसाने जर जगतात घाबरायचं कशाला असेल तर केवळ आपल्या कर्माला घाबरावं. सात्विक कर्म करणाऱ्या माणसाला ही घाबरण्याची वेळ येत नाही. कारण कर्म फलदायी होत असतात म्हणून कर्माला घाबरावं. सात्विक कर्म जे आहे ती सात्विक कर्म नेहमी उत्तम सुखदायी अशी फळ देतात. त्यातही जर पाहिजे झालं तर जो सत्वगुण आहे तो सत्वगुण आकारामध्ये असेल तेव्हा एक विशिष्ट सुख प्राप्त होतं. सत्व जेव्हा आहारात असेल तेव्हा तिथे शरीराचं एक विशिष्ट सुख प्राप्त होतं. तर सत्वगुण जेव्हा वृत्तीच असेल तेव्हा वृत्ती देखील बऱ्याचशा शांत निरामय अशा होतात. सत्वगुण जेव्हा चित्तामध्ये देखील असतो तेव्हा चित्त देखील सत्वगुणाने भरलेलं असतं. आणि हे सात्विक जे जीवन आहे त्या सात्विक जीवन अत्यंत सुखदायी असल्यामुळे कोणाशी संघर्ष दुःख नाही. सत्वगुणाचं वैशिष्ट्य असतं की सत्वगुणाने शरीराची मनाची बुद्धीची अत्यंत सुसंगती अत्यंत सुसंगत अशी शांती समाधान प्राप्त होतं. आणि या सुखाची खूप ओढ माणसाला लागते. सत्वगुण सुखाच्या ठिकाणी इतका आसक्त करतो की सत्वगुण माणसाला जर थोडासा संकटाचा वारा लागला तापून लागली तरी देखील तो इकडचा तिकडं होऊन जातो. सत्वगुण सुखात बांधतो आणि सुख हे सतत हवं असं वाटत असल्यामुळं जेव्हा सत्वगुणी माणसापासून सुख दूर जाईल अशी थोडी शक्यता निर्माण झाली तरी देखील त्याचं फार उलटपालट होऊन जातं. सत्वगुरु मनुष्य शांत जीवनाचं सहज मिळणारं सुख अनुभवत असतो. पण जर थोडा बरा वेळ शेजार असेल तर सत्वगुरू माणसाची फार कमजोरी होते. रागवायचं म्हटलं तर आधी आपल्या स्वतःच्याच पायाला खडतर निर्माण होते. तोंडातून शब्द बोलता येत नाही. भांडण आणि मारामारी ही तर फार दूरची गोष्ट झाली. आपलं दाग लावून आपण बसा अशा प्रकारे दुसरे जीवन सत्वगुणी मनुष्य जगण्याची शक्यता. जेव्हा सत्वगुणी मनुष्य सुख प्राप्त करतो तेव्हा त्या सुखामुळे देखील त्याच्या जीवनाला एक विशिष्ट असं परिमाण प्राप्त होतो. ते सुख त्याला जोडावं असं वाटत नाही. सत्वगुणी माणूस जो आहार करेल त्या आहारावर इतकी आरोग्य दाही निरामयता अशी त्याच्या ठिकाणी वाद करत असते की थोडंही इकडचं तिकडं त्याला सहन होत नाही असं नंतर नंतर खायला सुरू वाटत असते. जर 10 ऐवजी झोपायला 11 झाले तर सत्वगुणी माणसाला त्याचा त्रास होतो, शरीरात देखील झोपत नाही, सहन होत नाही, चांगली वर्ष नंतर बघू काय करावं काय करू नये हे नंतर बघू. पण या सुखाचा जो बंध निर्माण होतो तो बंध असा 9 श्लोकामध्ये सांगितलेला होता. पण इथं मात्र सत्वगुणाची भरपूर स्तुती भगवंत करतात. भगवंताचं म्हणतात की सत्वात संध्या येते ज्ञान. सत्वामध्ये ज्ञान निर्माण करण्याची शक्ती असते. जीवनाची कोणतीही भरभराट जी आहे प्रगती आहे तर ती अत्यंत शांत आणि सुखदायी अशा स्थितीमध्ये जीवन अजून उत्तम पूर्ण घ्यावं अशी इच्छा निर्माण होते. ज्ञानाकडे जाणारी ओढ देखील सत्वगुणातूनच जाते. म्हणून सत्वगुणा व्यक्ती सुखाने जरी बांधला जात असेल तरी सत्वगुणी माणसाच्या ठिकाणी असा विवेक निर्माण होण्याची शक्यता असते की हे सुख कायम मिळण्यासाठी मी काय करावं. सुख आहाराचं आहे, विहाराचं आहे, बोलण्या चालण्याचं आहे, सात्विक कर्माचं आहे, सात्विक जीवनाचं आहे, तरीही त्याच्या विपरीत परिस्थिती या जगतातच सात्विक मनुष्य राहत असल्यामुळं अनुभवाला त्याला येत असते. अशा वेळेला सत्वगुणी माणसाला असा प्रश्न पडतो की हे सुख जर कायम ठेवायचं असेल तर सत्वगुणी आचारांनी हे कायम राहत नाही. हा विचार सत्वगुणातही शक्य आहे. या सत्वगुणाच्या सुखालाही मर्यादा जी आहे ती मर्यादा ओलांडता कशी येईल हा विचार सत्वगुणात शक्य आहे. म्हणून सत्वगुणी माणसामध्ये 100 सत्वगुणी माणसांमध्ये 5 तरी माणसं अशी निघू शकतात की जी सत्वगुणाच्या सुखालाही ओलांडून ज्ञानाकडे पुढे जाण्याची शक्यता असते. हे ज्ञान म्हणजे औपनिषदिक ज्ञान, आत्म्यासंबंधीचं ज्ञान, परमात्म्याच्या संबंधीचं ज्ञान. सत्वगुण अत्यंत निर्मळ आणि प्रकाशदायी असल्यामुळं त्याचा बुद्धीत पडणारा प्रकाश, मनामध्ये पडणारा प्रकाश, इंद्रियांच्या ठिकाणी असणारा प्रकाश त्याला आपण तारतम्य देतो. पण एकूणच जीवनाला असलेली मर्यादा देखील सत्व, रज आणि तम या 3 गुणांमध्ये फक्त सत्वगुणाच्या लक्षात येण्याची शक्यता कितीतरी आहे. म्हणून सत्वगुणामध्ये तुम्हाला 3 प्रकारचे लोक असतील. सत्वगुणामध्ये परंपरागत धार्मिक लोक तुम्हाला मिळतील. कर्मकांड प्रकार त्या कर्मकांडामध्ये त्यांना अतिशय सुख मिळत नियमित जीवनाचं सुख असतं. तसंच संस्कारजन्य सुख सत्वगुणाच्या कर्मकांडामुळे मिळणार. सत्वगुण मंडळींमध्ये त्यागाची भावना असल्यावर सत्वगुण त्यागाकडे मिळणार असल्यामुळं सत्वगुणाचा एक खूप मोठा भाग समाजाकरता झटणारे लोक, परिश्रम करणारे लोक, समाजाचं उन्नयन होण्यासाठी म्हणून तळमळणारे लोक असे सत्वगुणातच निर्माण होतात. जे आपल्या घरातही त्याग करतील समाजाकरता. त्याही जीवन करतील समाजाकरता. तसंच सत्वगुणामध्ये या दोन कॅटेगरी व्यतिरिक्त खूप मोठी संख्या म्हणजे जवळपास 80% संख्या केवळ सत्वगुणामुळे मिळणारा जो फायदा आहे त्याच्यामधून मजबूत राहणं असा एक खूप मोठा वर्ग सत्वगुण माणसांमध्ये असतो. याच्यातला सत्वगुणी आणि कर्मकांडी असा जो मनुष्य आहे तो कर्मकांड करताना अतिशय शुद्ध औपनिषदिक परमार्थाकडे वळण्याची शक्यता कमी राहते. वैदिक परंपरा खूप चांगली जरी असली तरी देखील औपनिषदिक ज्ञान संपादन करण्याच्याऐवजी मुखोद्गत करणं अर्थ समजून घेणं आणि पाठांतर करत राहणं याच्यामधून त्यांना सुख आणि धन्यता वाटत राहते आणि त्याच्या पलीकडे जायचं ज्या व्यक्ती नाकारतात याबाबत जवळ त्या बहिर होऊन गेलेले असतात कारण मिळणारं सुखदिस्ता अप्रतिम असतात. सत्वगुणी माणसांमध्ये धर्माकरता किंवा राष्ट्राकरता किंवा समाजाकरता झटणारे लोक निर्माण होतात. हे लोक कर्माचा जास्त आश्रय घेतात तेव्हा त्यांच्या कर्माला देखील सत्वगुणाचं परिमाण प्राप्त होतं पण त्यांच्याही जीवनात वैयक्तिक उपासना जवळजवळ नसते. वैयक्तिक उपासना करून आपल्या स्वतःच जीवन आपला तो बरा घेई उगवणी असं मात्र त्यांना जमत नाही किंवा पटत देखील नाही. अशा लोकांना जर तुम्ही ध्यानाविषयी काही सांगायला लागला गीतेविषयी सांगायला लागला तर ते परंपरेचा भरपूर अभिमान बाळगतील. पण ही गोष्ट आपल्या आचरणात आणायची आहे असं करण्याच्या ऐवजी असं मत असणाऱ्या अनेकांचा संग्रह करणं आणि समुदाय वाढवणं इकडेच त्यांची जास्त वृत्ती आहे. हे जीवन आपण करण्याची वृत्ती त्यांच्या ठिकाणी राहते. समजा हिंदू समाज असेल तर हिंदू समाजातच एकत्रीकरण असं हिंदू समाजाने मुख्यतः जी भगवद्गीता सांगितली त्याचा अनुभव घ्यायचा त्याच्याकरता प्रयत्न करायचे तर ते म्हणतील की मी वाढती जीवन आपल्या पोट आहे. ही सत्वगुणाची मर्यादा आहे आणि 80% लोक खूप मोठा प्रौढ असा राहतो की जो आपल्या ठिकाणी म्हणजे सत्वगुण जे सुख देतो त्या सुखाने बांधलेला असतो यांच्यात फार कमी रेअर पॉसिबिलिटी पण 5% लोकांना आपण पलीकडे जावं सत्वगुणाच्याही पलीकडे असणाऱ्या गुणातीत अशा आत्मतत्वाचा प्रत्येक भाग घ्यावा अशी बुद्धी निर्माण होते अशी मंडळी अतिशय कमी म्हणून 5% इतकीच मंडळी एकूण सत्वगुणामध्ये. पण हा सत्वगुण त्यांना ज्ञानाकडे घेऊन जातो. संदेह ब्रह्माची ज्ञान संदेहचा अर्थ हे जे ज्ञान आहे हे मौखिक पाठांतराचं ज्ञान आणि त्या ज्ञानाच्या अभिमानाने बांधलं जाणं आणि सुखाने देखील बांधलं जाणं हा जो सत्वगुणाचा भाग आहे. काही मंडळी मात्र याच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करतात. आत्मस्वातंत्र्य नावाची एक गोष्ट आहे आणि त्या आत्मस्वातंत्र्याकडे जाण्याची बुद्धी फक्त सत्वगुणातच निर्माण होते. म्हणून भगवंत फार आशादायी आहे. भगवंत म्हणतात की सत्वात संजायचे ज्ञान सत्वगुण ज्ञानाकडे घेऊन जाणार आहे असं भगवंत सांगतात. सत्वगुणामुळे ज्ञान निर्माण होत सुख आणि सुखाचा संघ आणि ज्ञान आणि ज्ञानाचा संघ सात्विक मनुष्य फक्त उपासनेमध्येच ओलांडू शकतो. कारण हे सुख देखील देहाच्या मनाच्या आणि बुद्धीच्या पातळीवर सुद्धा असतं. सत्वगुण जे सुख देतो ते आणि तेही सुख जर देहभावनेचा रोग झाला तरच प्राप्त होतो आणि देहभावनेचा रोग फक्त उपासनेमध्ये होतो ध्यानामध्ये होतो नामस्मरणामध्ये होतो सर्व प्रकारच्या साधनेमध्ये देहबुद्धीचा लोप करण्याचं सामर्थ्य आहे. असं असल्यामुळं सत्वगुणी व्यक्ती जेव्हा ओलांडून जाते, सुखाला ओलांडून जाते, तेव्हा देहाला देखील ओलांडण्याची त्याची इच्छा असते. आता या परत उरले नाही काही, देवीची विदेही होऊन गेलो. अमुके आम्ही ज्ञान, अमुके आम्ही ज्ञान, अशा प्रकारचे जे उगार काढले तर ते सत्वगुणाच्या पराकोटीच्या स्थितीत देखील सत्वगुणाच्या सुखालाही ओलांडण्याची कल्पना आणि त्या कल्पनेपोटी ते ज्ञानाला प्राप्त होतात. रज आणि तम या दोन गुणांमध्ये हे सामर्थ्य नाही. म्हणून उपसंहारात्मक श्लोक असं मी म्हटलं, तात्पर्याचा श्लोक अशा करता की याच्यामध्ये भगवंतांनी सत्वगुणाची शिफारस केलेली आहे. आतापर्यंत भगवंत काय हवं काय नको असं फारसं बोलले नाही आणि या श्लोकामध्ये देखील हे शिफारस नाही. तरी देखील सातवे शते श्लोक अध्याय अठराचे देव बोलले एक विजय नाही. अविद्यानाशी हे स्थळ त्याने मोक्षोपादानाचे फळ या दोन्हीची केवळ साधन ज्ञान इतुकेही कमी मिळून दिले ग्रंथ विस्तारी असं जे ज्ञानेश्वर महाराजांनी या गीतेचं वैशिष्ट्य सांगितलेलं आहे त्या ज्ञानाबद्दल ज्ञानी तो आत्मा माझा असं भगवंत म्हणाले. उदाहरणा सर्व एवढे ज्ञानी तू आत्मैव मे होतं, ते ज्ञान सत्वगुणामुळे निर्माण होतं. तर भगवंतांचा रोग स्पष्ट आहे की भगवंत सत्वगुणाची न करत शिफारस करतायत. सत्वात सज्जायचे ज्ञानम रजतो लोभ एवच, आणि रजोगुणाने लोभ निर्माण होतो. समाज मोह समजो भगवतो अज्ञान मेहत. रजसानी रजोगुणाने लोभ निर्माण होतो, पारिभाग लोभ निर्माण होतो, लोभातूनच रजोगुण सुरुवात होते. लोक मग कर्मप्रवृत्ती, कर्मप्रवृत्तीच्या पाठोपाठ रजोगुणाचं फळ घेण्याची अपरिमित आसक्ती, त्याचाही परिणाम दुःख. पण शहाणा न होता अजून वेगळ्या कर्माने परत काही सुख मिळेल का म्हणून लोभ. म्हणून रजोगुणाचा कसंही म्हटलं तरी शेवट हा लोभामध्येच होतो. रजोगुणाने वारेमाप लोभ वाढतो. प्रमाण मोहू समजो आणि तमाम व प्रमाद मोह आणि अज्ञान वाढतात. प्रमाद याचा अर्थ जे करा जे करणीय आहे, कर्तव्यात्मक आणि करणीय आहे मनुष्य जन्माला येऊन ते न करणं हा प्रमाद. परमात्मा प्राप्ती हे किती कर्तव्य आहे आणि परमात्मा प्राप्ती करताच प्रयत्न न करणं हा सर्वात मोठा प्रमाण आहे. परमात्मा प्राप्तीकरता प्रयत्न न केल्यामुळे इतर जीवन जे आहे तर ते जीवन मोह आणि अज्ञान सर्वगुणी मानतात. उपासनेमध्ये सत्वगुणी मनुष्य हा ध्यानासाठी साधना करेल. सत्वगुणालाही जर ओलांडायचं असेल तर ध्यानाच्या साधनेखेरीज पर्याय राहणार आहे. सत्वगुणी मनुष्य नामाची साधना करेल, नामाच्या साधनेला पर्याय नाही. सत्वगुणी जर ओलांडायचा असेल तर नामस्मरण करायला लागेल. शांत बसाव, राम राम असं म्हणत असताना अंतर्यामी आपण रामरूप आहोत आणि ज्याचं नाम आहे राम तोही परमात्मा आहे आणि आपण परमात्मा स्वरूप आहोत असं ओळखून नामस्मरण करा अथवा ध्यानाने विचाराचा निराश व्हावा विचारांचा निराश झाला हे समजणारा तिथे शिल्लक राहावा आणि हा जो शिल्लक राहिलेला आहे त्याला स्वरूप होत प्राप्त व्हावा तथा द्रष्टू स्व उदय अवस्था द्रष्ट्याला आपण परमात्माच आहोत असा बोध प्राप्त व्हावा अशा वेळेला सत्वगुणी मनुष्य देहालाही फुलांडून परमात्म्याशी सदाकार होऊन जातो रजोगुणी मनुष्य जर साधना करायची असेल त्याला तर रजोगुणी माणसाला देह कष्ट देणारी तपश्चर्याची कोणती ना कोणती तरी साधना करावी लागते बसण्याची प्रवृत्ती नसतं बसून ध्यान करणं हे रजोगुणी माणसाला फार कठीण होतात बसून नाम घेणं हे रजोगुणी माणसाला निरर्थक वाटतं त्याच्याशी रजोगुणी मनुष्य तपश्चर्याचे विविध पर्याय हाताळेल की ज्याच्यामध्ये कर्म उदळतात म्हणून रजोगुणी व्यक्ती ही तीर्थयात्रा करेल बऱ्याच वेळेला रजोगुणी माणसाचा परमार्थ तीर्थयात्रेमध्ये फार दडलेला असतो रामेश्वरला नवमीतील कन्याकुमारीला जातील तिरुपतीला जातील तुमच्याशी कोणी गेलं तर मी तुम्हाला रजोगुणी म्हणत नाही रजोगुणाबद्दल चाललंय तुमच्याबद्दल नाही चाललं अगदी कष्टात कष्ट आपल्या देहाला पडावे असं वाटण्यामुळं कुठेतरी हिमालयात वगैरे जाती कोणकोणती ती स्थळ आहे बदली बदली केदार वैष्णवदेवी किंवा अमरनाथ अशा ठिकाणी की ज्या ठिकाणी गेलेला असताना शरीर म्हणजे आपण जगतोय का मरतोय असं वाटावं कधी एकदा पुण्यात परत यायचंय तर तिथं वेगळा व्हावं आणि पुण्यात असताना कधी एकदा तिकडे जातोय असं अशा प्रकारे रजोगुण वारंवार कुठेही मारतो कर्माच्या ठिकाणी पण ही कर्म म्हणजे पैसे मिळवण्याचे नसतात मग त्यांना असं वाटत राहतं की या कर्मांनी शरीराला जो परिश्रम होतो आहे या कर्मांनी त्याची पुण्य प्राप्त होत आहे आणि रजोगुणी माणसाची चित्तशुद्धी तीर्थयात्रेने काही प्रमाणात होते प्रोव्हाइडेड करण्याची शक्यता फार कमी असते स्वामीजी म्हणत असत की काशीला जर गेला तर काशी विश्वेश्वराच्या मंदिरात दर्शनाकरता एक मिनिट दोन मिनिटं पाच मिनिटं आणि बनारसी शालू घेऊन बाजारपेठेमध्ये दोन तास तीन तास आणि अवतीभोवतीचं फिरायला वगैरे संध्याच्या ताठावर जाऊन नंतर बसायला भरपूर आहे म्हणून रजोगुणी माणूस कष्ट देतो त्याच्या शरीराला पण प्रत्यक्ष तिथे गेल्यावर त्याचा फारसा परिणाम होत नाही उपयोग करत नाही खूप कष्टाने अमरनाथची यात्रा केली तर तिथं तो पाच मिनिटं देखील थांबायला तयार होत नाही पाणी घटाला आता मागत थोडा बस तिथं दहा मिनिटं बस कष्टाने मान सरोवरापर्यंत जाते पण मान सरोवरा यांचं ऐकलंय की अशी अगाध शांती कुठेही जगाला आवडत नसते अशी शांती आणि पवित्रता वातावरणात घेऊन राहिलेली आहे पण रजोगुणी माणूस म्हणतो की आलं लक्षात तेवढं मोठं सरोवर आहे हा ध्यान कसलाच आवाज नाही पक्षाचा देखील आवाज नाही चला आता ध्यान अशा प्रकारे हा रजोगुणातला जरी दोष असला तरी या कर्मांनी रजोगुणी मनुष्य धार्मिकतेमध्ये टिकून राहतो तीर्थयात्रा करण्यामध्ये सर्वोच्च सुखीची गोष्ट नाही तीर्थयात्रा ही प्रशस्त उपासना आहे साधना आहे फक्त ज्या भावांनी ज्ञानेश्वर महाराज पंढरीला गेले त्या भावांनी जाता येत नाही ही अडचण आहे त्याचं कारण रजोगुण कसं करून देत नाही आपल्याला मी एकदा आलमपूरला गेलो, ज्ञानेश्वर महाराजांची समाधी त्या दिवशी त्या दिवशी पहाटे मला पूजे करता म्हणून त्या संस्थांनी बोलवलं होतं. मी गेलो तर आम्ही 1.5 वाजता आरंभी पोहोचलो, 2.5 वाजता पूजा सुरू होते, 2:30 पूजा आणि मग सगळ्यांकरता दर्शनाला खुलं. 1.5 वाजता आरंभी सगळी लागली होती, सगळीकडे तमाशाचे फळ लागलेले होते, दुतर्फा लाईट असे धर्मगत होते, बोर्डावर नाचणे चालवा देत होते, काहीतरी किंचाळून जाणी चाललेली होती, वारकरी आजपर्यंत बसले होते. हे विचारलं तर मी खेडोपाडी त्यांना अहो काहीच करणारच नसतो, ते येतात त्यांना दुसरं काय चालू नाही म्हणून इथे येऊन बसतात. ही तीर्थयात्रा नव्हे, रामकृष्ण म्हणत असेल की तुम्हाला कलकत्त्यामध्ये जर पोट दुखत असेल म्हणून तुम्ही काशीला गेला तर काशीलाही पोटबरोबर घेऊनच जाणार ना, ते तिथेही दुखणार. तसा हा रजोगुण घेऊनच तुम्ही जिथं जाल, जिथं रजोगुण आपल्या प्रमाणे प्रभाव निर्माण करतो, अशा असल्यामुळं रजोगुण लोभ वाढवतो. मात्र रजोगुणाला उतारा तीर्थयात्रेकरची साधना किंवा अजूनही थोडे जास्त कष्ट देणारी साधना. अशाच गोष्टी करण्यात रजोगुणाला मजा असते, त्यामुळे मोठे मोठे उपवास करणं, 7 दिवसाचे उपवास, 10 दिवसाचे उपवास, महिन्याचे उपवास, रजोगुण हा शेतीकडे घेऊन जातो. शेवटी ज्यांनी एवढे मोठमोठे उपवास केलेले आहेत त्यांचे सत्कार होतात. म्हणून उपवास करण्याने चित्तशुद्धी होते, नंतरच्या सत्कारात पडता कामा नये. हे रजोगुणाला सांभाळता येत नाही ही कठीण गोष्ट असते. आणि तमोगुणाला जर काही उदाहरण असेल तर पश्चाताप हा पहिला उदार आहे. पश्चाताप झाले तरी पुन्हा तमोगुणी माणसाला पाहून टाकता येत नाही. कोणत्याही प्रकारची साधना करण्यास तमोगुणी माणसाला कसलाही रस नसतो. साधना हा शब्दही तो जवळपास ऐकत नाही, पण आपलं जे वर्तन झालेलं आहे त्या वर्तनाबद्दल जर पश्चाताप निर्माण झाला तर तमोगुणी मनुष्य त्याच्या क्षणात तत्वगुणी माणसालाही ओलांडून ज्ञान प्राप्त करून देऊ शकतो. हे तमोगुणाचं वैशिष्ट्य फार कमी वेळेत असं नाही, जसं वाढल्याच्या बाबत झालं पश्चाताप होणं आवश्यक आहे. जर पश्चाताप झाला रावण रजोगुणी, कुंभकर्ण तमोगुणी, कुंभकर्णाला उठल्यावर उद्भवल्यावर कुंभकर्णाने सगळं ऐकून घेतलं कशाकरता उद्भवण्यात आलं आणि कुंभकर्ण म्हणाला ठीक केली तू त्यांना शरण जा, लोकांकडे जा. कुंभकर्ण लढला पण कुंभकर्णाचं जे लग्न होतं तर ते चूक झालेली आहे अशा भावनेने लग्न झालं. तमोगुणी मनुष्य म्हणून तमोगुणातून एका क्षणात बाहेर येऊ शकतो जर पश्चाताप झाला तर, आणि पश्चाताप झाल्यावर त्याचं जीवन सत्वगुणाकडे जात. पण रजोगुणी मनुष्य सत्वगुणी होण्याची शक्यता फार कमी, जवळपास नाही. म्हणून पाळे अर्जुना येथे सत्वची हेतू ज्ञाना जैसाचा दिनमाना सूर्य हा पैलू, जसा सूर्य दिनमानाला हेतू आहे कारण आहे तसं ज्ञानाकरता सत्वच हेतू आहे. सत्वगुण असताना ज्ञान होण्याची प्रोबॅबिलिटी कितीतरी अधिक, सत्वगुणी मनुष्य सत्वालाही ओलांडून जाण्याची शक्यता फार मोठी. आणि तैसेची हे जाण लोभाची रज कारण आपले विस्मरण अद्वैता देवी रज हे लोभाला भगवानची रजत आहे. रजावर लोभ निर्माण होतो आणि तो चक्रामध्ये सापडतो. आपले विस्मरण अद्वैता येईल. खरं म्हणजे परमात्म्याशी एकरूप असलेल्या आज्ञाला आपल्या स्वतःचं विस्मरण होतं. आणि म्हणून देहबुद्धीपोटीचं बाह्य पदार्थांचा लोभ करायला लागतो. मोह अज्ञान प्रमादा यया मैरेया दोषवृंदा पुढची पुढची प्रबुद्धा समची मूळ. मोह अज्ञान आणि प्रमाद यांचा जो मेळा आहे त्यांचे जे दोषवृंद निर्माण होतात. तमावर हे केवळ घडतं. ऐसे विचाराचा डोळा तिन्ही गुण वेगवेगळा दाविले ज्याचा आवळा तर हा त्यांचा तर आपण स्पष्ट पदार्थ जसा दाखवावा आवळा तसे हे तिन्ही गुण वेगवेगळ्या पद्धतीने तुला निरूपण करून सांगितलं. एवं रजतने दोन्ही देखील प्रौढपणे तत्वापासूनही नाही ज्ञानाकडे. म्हणून तात्पर्य असं की रज आणि तम हे दोन्ही फार मोठं पतन घडवतात. जसं नरकामध्ये जावं मृत्यू उपरांत किंवा जन्म आणि मृत्यू याच्या चक्रामध्ये सतत फिरत राहावं. याच्यामध्ये जे प्रौढ प्रकरण म्हणून नरक म्हणलेला आहे तो नरक इथंच आहे. म्हणजे मृत्यूनंतर जो नरक आहे तो मृत्यूच्या आधी देखील खरंच असतो. नरक ही मानसिकता आहे, स्वर्ग ही मानसिकता आहे. त्यामुळं पुढचा श्लोक आहे ते उद्भव लक्षणी तत्वस्था सत्वगुणी व्यक्ती ऊर्ध्व पंथाला लागते म्हणजे स्वर्गाला जाते. स्वर्ग इथंच आहे आणि नरक देखील इथंच आहे. प्रौढ प्रसंग जे होतं अत्यंत खराब मन होतं हे खराब मनच नरकाकरता असतं आणि त्यामुळे जन्म आणि मृत्यू याच्या अव्याहत चाललेल्या राहाड जागेमध्ये तो सापडतो. असं रज आणि तम या दोन्ही गुणांमुळे होत असताना सत्वावाजून नाही ज्ञानाकडे. सत्वावाजून कोणीही ज्ञानाकडे न्यायला समर्थ नाही. न आणि ज्ञानाकडे जर यायचं असेल तर सत्वगुण गरजेचं आहे. सत्वामध्येही असलेली प्रभावी सांगितली पण तरी देखील ती सत्वामध्येच आहे. म्हणून सात्विक वृत्ती एक झालेल्या जन्मव्रती सर्व त्याने चतुर्थी भक्ती देतील. म्हणून सात्विक वृत्ती घेऊन जे आजन्म एक झालेल्या जन्मवरती आजन्म जे परमात्म्याशी एक होऊन गेले एक रूपतेची भावना सत्वगुणाच्या योगाने ज्यांनी प्राप्त केली सर्व त्याने चतुर्थी भक्ती देतील. बाकीच्या सगळ्या भक्तींचा त्याग करून चतुर्थ भक्ती आर्थजिज्ञासू अर्थार्थी आणि ज्ञानी ही जी ज्ञानी ही चतुर्थ भक्ती उर्वरित तिन्ही भक्तींचा त्याग करून म्हणजे त्या भूमिकेतच केवळ न राहता ज्ञानाकडे जाणं ज्ञानभक्तीचा स्वीकार करणं असं जसं करावं तसं सत्व रज आणि तम या तीन गुणांमध्ये सात्विक वृत्ती ज्ञानाकडे घेऊन जाईल. तेव्हा ती सत्वगुणांचाही त्याग करायला हवे पण ती सात्विक वृत्ती जाते. म्हणून सात्विक वृत्ती एक झालेल्या जन्मवृत्ती सर्व त्यागे चतुर्थी भक्ती द्यायची उद्धव लक्षणी तत्वस्था मध्ये तिष्ठंती राजसा जघन्य पुनरवृत्ती हा अधो लक्षणी कामता हा
ज्ञानी ಮಾಡಿ ಕೇಳ್ತೀನಿ.